लेवीय अध्याय एक. परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले, इस्रायली लोकास असे सांग की जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशुबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडान मेंढरांपैकी अर्पावा. जेव्हा एखाद्या मनुष्यास गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल. त्या मनुष्याने यज्ञ पशुच्या डोक्यावर आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल. त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोरा वधावा. दर्शन मंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र जे याजक त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे. याजकाने त्या यज्ञ पशुचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी. अहरोनाचे मुले जे याजक होते त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके व चरबी रचावी. त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी. मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा. हे होमार्पण आहे, हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय, हे अग्नेद्वारी केलेले अर्पण होय. जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढरांचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा. मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवार शिंपडावे. मग याजकाने त्या पशुचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी. त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी. मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा. हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असले तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी. याचकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतु त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत. मग याचकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा. हे पण होमार्पण आहे, हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय, हे अग्निद्वारे केलेले होमार्पण होय. लेवी अध्याय 10. मग अहरोनाचे पुत्र नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नि पेटवला व त्यामध्ये धूप घालून तो अशास्त्र अग्नि परमेश्वरासमोर नेला. असा अग्नि परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती, म्हणून परमेश्वरासमोरून अग्नि निघाला व त्याने त्यास भस्म केले. ते परमेश्वरासमोर मरण पावले. मग मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे. मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकास समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन नादाब व अबिहू यांच्याविषयी काहीही न बोलता गप्प राहिला. अहरोनाचा चुलता उज्जियेल याला मिशाएल व एल्साफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, या पवित्र स्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रीते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणी बाहेर घेऊन जा. तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एल्साफान यांनी त्यांना उचलून छावणी बाहेर नेले. त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबिहू यांच्या अंगात अद्याप तसेच होते. मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका, तर ते विंचरा आणि तुमची वस्त्रे फाडू नका, तुमचे दुःख दाखवू नका, म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही. सर्व इस्रायल घराणे तुमचे बांधव आहेत. नादाब व अबिहू यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा, पण तुम्ही दर्शन मंडपाच्या बाहेर जाऊ नये. जर बाहेर जाल तर मराल, कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे. तेव्हा अहरोन एलाजार व इथामार यांनी मोशेची आज्ञा मानली. मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शन मंडपामध्ये जाल, तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये, प्याल तर मराल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या कायमचा विधी आहे. तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध यामधील भेद जाणावा. या प्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधिनियम अहरोनाने सर्व इस्रायल लोकास शिकवावे. मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे. परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधिनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे, परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा. त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली यांनी ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा, कारण इस्रायल लोकांनी केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञांपैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे. ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी. ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे. मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले. तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार यांच्यावर मोशे भयंकर रागवला. तो म्हणाला, तुम्ही पापार्पणाच्या बलींचे मांस पवित्र स्थानी खावयास पाहिजे होते, कारण ते परमपवित्र आहे. तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडईचा अन्याय पाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते. त्याचे रक्त पवित्र स्थानात आणण्यात आले नव्हते. माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते. परंतु अहरोन मोशेला म्हणाला, पहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस. तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते असे तुला वाटते काय? नाही ना? मोशेने हे ऐकले तेव्हा त्याचे समाधान झाले. लेवीय अध्याय 11 परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, इस्रायल लोकास असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे, ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्याचे मांस तुम्ही खावे. काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशुद्ध समजावे. जसे उंट हा रवंथ करतो परंतु त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. शाफान हा रवंथ करतो परंतु त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा. ससा हा रवंथ करतो परंतु त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तुम्ही तो सुद्धा अशुद्ध समजावा. डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही, म्हणून तो तुम्हा करता अशुद्ध आहे. या प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये, ते तुमच्यासाठी अशुद्ध आहे. जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे. जलचरांपैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये. परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत, ते तुम्ही अयोग्य समजावे. त्यांचे मांस खाऊ नये, त्यांच्या शवांना देखील शिवू नये. जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत, ते ओंगळ समजावे. देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे गरुड, गीध, कुर, घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे, निरनिराळ्या जातीचे कावळे, शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरे ससाणे, पिंगळा, करढोक, मोठे घुबड, पांढरे घुबड, पानकोळी, गिधड, करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ. जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायांवर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाही, ते खाऊ नये. परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या जातीचे टोळ, निरनिराळ्या जातीचे नाकतोडे, निरनिराळ्या जातीचे खरपुडे व निरनिराळ्या जातीचे गवते टोळ तुम्ही खाऊ शकता. परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत, ते खाऊ नये. त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल. जो कोणी त्यांच्या शवांना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल. जो कोणी मरण पावलेल्या कीटकांना उचलील त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत. चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे. त्याचा शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. जो कोणी त्यांची शवे उचलतील त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे. जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे, चोपाई, घोरपड, पाल, सांडा व गुहिऱ्या सरडा. हे प्राणी तुम्हा करता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी. लाकडी पात्र, वस्त्र, कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे, मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे. त्यांच्यापैकी एखादा मरून मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे. अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी. ती पुन्हा शुद्ध होणार नाही, म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी. जरा किंवा विहीर ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात, परंतु त्याच्यातील शवांना जो स्पर्श करेल तो अशुद्ध होईल. त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाण्यावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे, परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर तो तुम्ही अशुद्ध समजावा. खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कुणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत. जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात किंवा चार पायांवर चालतात किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यांमुळे तुम्ही स्वतःला अशुद्ध करून घेऊ नका किंवा त्यांच्यामुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही आपणास पवित्र असे ठेवावे. म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यांमुळे तुम्ही आपणास विटाळू नका. मी परमेश्वर ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असावे. प्राणी पक्षी सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी याविषयी हे नियम आहेत. या नियमावरून शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी यांच्यातील भेद तुम्हास समजावा. लेवी अध्याय 12. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, जर स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तर तिने 7 दिवस अशुद्ध राहावे. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. 8व्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी 33 दिवस लागतील. त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला शिवू नये व पवित्र स्थानात जाऊ नये. परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने 14 दिवस अशुद्ध राहावे. तिला आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी 66 दिवस लागतील. तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पूर्ण झाली, म्हणजे तिने होमार्पणासाठी 1 वर्षाचे कोकरू आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शन मंडपापाशी याचकाकडे द्यावी. मग याचकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयी हे नियम आहेत. तिला कोकरू अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने 2 होले किंवा पारव्याची 2 पिले, 1 होमार्पणासाठी व दुसरा 1 पापार्पणासाठी आणावी, मग याचकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे ती शुद्ध होईल. लेवी अध्याय 13. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद किंवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाच्या चट्ट्यासारखा दिसत असेल तर त्यास अहरोन याचकाकडे किंवा त्याच्या याजक मुलांपैकी एकाकडे न्यावे. मग याचकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा व त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास व तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा. मग त्या मनुष्याची तपासणी झाल्यावर याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. त्या मनुष्याच्या अंगच्या कातडीवरील डाग पांढरा असेल पण त्याच्या कातडीपेक्षा तो खरोखर खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झालेले नसतील तर याचकाने त्या चट्टा पडलेल्या मनुष्यास 7 दिवस व इतर मनुष्यापासून वेगळे एकटे ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याचकाने त्यास आणखीन 7 दिवस इतरांपासून वेगळे ठेवावे. 7व्या दिवसानंतर याचकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा जर भुजत चालला असेल व तो कातडीत पसरला नसेल तर याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. ते साधे खवंद होय. त्या मनुष्याने आपली वस्त्रे धुवावी आणि पुन्हा शुद्ध व्हावे. परंतु त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याचकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याचकापुढे हजर व्हावे. याचकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्यास अशुद्ध ठरवावे, तो महारोग होय. एखाद्या मनुष्यास महारोगाचा चट्टा असेल तर त्यास याचकाकडे न्यावे. याचकाने त्यास तपासावे आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय. याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. अधिक तपासणीसाठी त्यास काही काळासाठी इतरांपासून वेगळे ठेवू नये, कारण तो अशुद्धच आहे. एखाद्या मनुष्याच्या कातडीला कोड फुटून तो डोक्यापासून पायापर्यंत अंगभर सर्व कातडीवर पसरला असेल तर याचकाने त्यास अंगभर तपासावे. याचकाने त्याची तपासणी करावी. त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे. त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे, पण त्याच्या अंगावरील काही मांस कोवळे असेल तर तो अशुद्ध समजावा. याचकाने कोवळे मांस पाहून त्यास अशुद्ध ठरवावे. असले कोवळे मांस अशुद्धच असते, तो महारोग होय. परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याचकाकडे यावे. याचकाने पुन्हा त्यास तपासावे आणि जर त्याचा चट्टा परत पांढरा झाला असेल तर त्याने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे, तो शुद्ध आहे. कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याचकाला दाखवावा. याचकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे. फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे, पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याचकाला दिसून आले तर त्याने त्यास 7 दिवस वेगळे ठेवावे. त्यानंतर तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याचकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे. तो चट्टा आहे पण तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे. म्हणून याचकाने त्या मनुष्यास शुद्ध ठरवावे. एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मासात तांबूस पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल तर याचकाने त्यास तपासावे. त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळालेल्या जागी महारोग फुटला आहे. मग याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. तो महारोगाचा चट्टा होय. परंतु तपासल्यावर त्या डागावरचे केस पांढरे झाले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती पुसट होत चाललेली आहे असे याचकाला दिसून आले तर त्याने त्यास 7 दिवस वेगळे ठेवावे. 7व्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याचकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे. तो महारोगाचा चट्टा होय. परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही व तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे. म्हणून याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय. एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुटीवर चट्टा असला तर याचकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे. ही चाई म्हणजे तो डोक्याचा किंवा हनुवटीचा महारोग होय. तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याचकाने 7 दिवस वेगळे ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने त्या चट्ट्याची तपासणी करावी. ती चाई पसरली नाही, त्या जागी पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही तर त्या मनुष्याने आपल्या डोक्याचे केस काढावेत पण चाईवरचे केस काढू नयेत. याचकाने चाई असलेल्या मनुष्यास आणखी 7 दिवस वेगळे ठेवावे. 7व्या दिवशी याचकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे. परंतु तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली तर याचकाने त्यास तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधित न बसता त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे. परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे. याचकाने त्यास शुद्ध ठरवावे. कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर पांढरे डाग असतील तर याचकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय. कोणा मनुष्याचे केस गळून पडू लागले तर ते केवळ टक्कल आहे, तो मनुष्य शुद्ध होय. त्याच्या डोक्यावरच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय, तो मनुष्य शुद्ध आहे. परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे. मग याचकाने त्यास तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा तांबूस पांढरा चट्टा पडलेला असल्याचे दिसले तर त्या मनुष्याच्या डोक्यावर पडलेला चट्टा महारोगाचा होय, तो मनुष्य अशुद्ध होय, याचकाने त्यास अशुद्ध ठरवावे. ज्या मनुष्यास महारोग झालेला आहे त्याचे कपडे फाटके असावे, त्याने आपले केस मोकळे सोडावे, आपले तोंड झाकावे व इतर लोकास इशारा देण्यासाठी अशुद्ध अशुद्ध असे ओरडत जावे. जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध राहावे, तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, त्याची वस्ती छावणी बाहेर असावी. एखाद्या लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्राला महारोगाचा चट्टा पडला किंवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला चांबड्याला किंवा चांबड्याच्या वस्तूला पडला आणि त्या वस्त्राला त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चांबड्याला किंवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूचा चट्टा हिरवट किंवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय, तो याचकाला दाखवावा. याचकाने तो चट्टा तपासावा. चट्टा पडलेली ती वस्तू त्याने 7 दिवस वेगळे करून ठेवावी. त्याने 7व्या दिवशी तो चट्टा तपासावा आणि चांबड्यावर किंवा वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते वस्त्र किंवा चांबडे अशुद्ध आहे, चरत जाणारे कुष्ठ आहे. ते वस्त्र लोकरीचे असो किंवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर तसेच चांबड्यावर किंवा चांबड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर याचकाने ते वस्त्र किंवा चांबडे जाळून टाकावे. परंतु तो चट्टा पसरला नाही असे याचकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चांबडे अवश्य धुतले पाहिजे. याचकाने लोकास ते वस्त्र किंवा चांबडे धुण्यास सांगावे. मग धुऊन झाल्यावर ते त्याने आणखीन 7 दिवस वेगळे ठेवावे. त्यानंतर याचकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि जर तो आहे तसाच असला व जरी पसरलेला नसला तरी तो अशुद्ध समजावा आणि ते वस्त्र किंवा चामडी अग्नीने जाळून टाकावे. परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याचकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा. इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चमड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे. परंतु तो चट्टा धुतल्यानंतर पुन्हा आला नाही तर ते चामडे किंवा वस्त्र शुद्ध समजावे, ते शुद्ध आहे. लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहेत. लेवी अध्याय 14. परमेश्वर मोशेला म्हणाला, महारोग बरा झालेल्या लोकास शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे, याचकाने महारोग्याला तपासावे. याचकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पहावे. तो बरा झाला असल्यास याचकाने त्यास शुद्ध होण्यासाठी 2 जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे. मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याचकाने आज्ञा करावी. याचकाने जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्षाच्या रक्तात बुडवावी आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर 7 वेळा शिंपडावे. मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याचकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्षास सोडून द्यावे. मग शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे. म्हणजे तो शुद्ध ठरेल. त्यानंतर त्याने छावणीक यावे, तरी त्याने 7 दिवस आपल्या तंबू बाहेर राहावे. 7व्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल. 8व्या दिवशी त्या मनुष्याने 2 निर्दोष कोकरे, 1 वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला 3 दशांश एफा व मैदा व 1 लोगभर तेल ही सामग्री याचकाकडे आणावी. आणि शुद्ध ठरविणाऱ्या याचकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे करावे. मग याचकाने दोषार्पणासाठी 1 कोकरू व 1 लोगभर तेल अर्पावे. ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. मग याचकाने पवित्र स्थानात जेथे पाप बली व होम बली यांचा वध करतात तेथे ते कोकरू वधावे. कारण पाप बली प्रमाणेच दोषार्पणावरही याचकाचा हक्क आहे. हे अर्पण परमपवित्र आहे. मग याचकाने दोषार्पणाचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याचकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे. मग याचकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर 7 वेळा बोटाने शिंपडावे. त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याचकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लावावे. तळहातावर उरलेले तेल याचकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे. आणि अशा प्रकारे त्या मनुष्यासाठी याचकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. मग याचकाने पाप बली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या मनुष्याच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे. त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा. मग याचकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पण त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे आणण्याची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे 1 कोकरू दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला 1 दशांश एफा मैदा आणि लोगभर तेल आणावे. आणि ऐपतीप्रमाणे 2 होले किंवा पारव्याची 2 पिले त्याने आणावी. त्यातील 1 पापबली व 1 होमबली व्हावा. 8व्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याचकाकडे परमेश्वरासमोर जावे. मग याचकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. त्यानंतर याचकाने दोषार्पणाच्या कोकऱ्याचा वध करावा आणि त्याने कोकऱ्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या व्यक्तीच्या उजव्या कानाच्या पळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याचकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे. मग याचकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर 7 वेळा शिंपडावे. मग याचकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे. याचकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे. मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिले यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे. त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे. पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहित करावी. या प्रकारे याचकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याकरता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे, मग तो मनुष्य शुद्ध होईल. अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या मनुष्यास आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या मनुष्याच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत. परमेश्वर मोशे व अहरोन यांना असेही म्हणाला, कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे, तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोचतील, त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला तर त्या घराच्या मालकाने याचकाला जाऊन सांगावे की माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते. मग याचकाने लोकांस घर रिकामी करण्याची आज्ञा द्यावी. लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या, नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध समजाव्या. मग याचकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे. तो चट्टा त्याने तपासावा आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील तर ती व भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील तर मग याचकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर 7 दिवस बंद करून ठेवावे. मग 7व्या दिवशी याचकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याचकाने लोकास आज्ञा द्यावी. मग याचकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा. त्या मनुष्याने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुनाचा गिलावा द्यावा. जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला तर याचकाने आत जाऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्टा होय, ते घर अशुद्ध आहे. मग त्या मनुष्याने ते घर खणून पाडावे. त्याचे दगड लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा आणि घर बंद असताना त्यामध्ये कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे. घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याचकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्टा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. त्या घराच्या शुद्धीकरणासाठी 2 पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी. त्याने 1 पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा. मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर 7 वेळा शिंपडावे. त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड या प्रकारे याचकाने ते घर शुद्ध करावे. मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा. या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल. सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई, कपड्यावरील किंवा घराचा महारोग, सूज, खवंद, तकतकी, डाग या सर्वांसंबंधीचे हे नियम आहेत. हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात. हे महारोगासंबंधीचे नियम आहेत. लेवीय अध्याय 15. परमेश्वर मोशे व अहरोन यांना आणखी म्हणाला, इस्रायल लोकास सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय. त्याचा स्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय. स्राव होणारा मनुष्य ज्या बिछाण्यावर झोपेल तो अशुद्ध होय, आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय. जो कोणी त्याच्या बिछाण्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करी ते खोगीर अशुद्ध होय. त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. परंतु स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे. स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रवापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी 7 दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुवून वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. 8व्या दिवशी त्याने 2 होले किंवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याचकाकडे ती द्यावी. मग याचकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे. एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे. स्त्री बरोबर निजला असता पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने 7 दिवस दूर बसावे. जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय. जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. अशा स्त्री बरोबर लैंगिक संबंध केलेला पुरुषाने 7 दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे. एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्रावाचे 7 दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे, ती अशुद्ध होय. तिला स्राव होत असतानाच्या 7 काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळेच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते तशी अशुद्ध समजावी. जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल, त्यांनी आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्या स्त्रीचा स्राव बंद झाल्यावर तिने 7 दिवस थांबावे, त्यानंतर ती शुद्ध होईल. मग 8व्या दिवशी तिने 2 होले किंवा पारव्याची 2 पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याचकाकडे जावे. मग याचकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशा प्रकारे याचकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे. ह्या प्रकारे तुम्ही इस्रायल लोकास अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे, नाहीतर ते माझा पवित्र निवास मंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल. स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत. लेवीय अध्याय 16. अहरोनाचे 2 पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले. त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन याच्याशी बोल व त्यास सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्र स्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये. अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो. परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी 1 गोरा व होमार्पणासाठी 1 मेंढा आणावा. त्याने पाण्याने स्नान करावे. मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे. तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत. मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी 2 बकरे व होमार्पणासाठी 1 मेंढा घ्यावा. अहरोनाने आपणासाठी पापार्पणाचा गोरा अर्पण करून स्वतःसाठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. त्यानंतर त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या द्वारापाशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या 2 बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या. 1 चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो बकरा अहरोनाने पापार्पण म्हणून अर्पण करावा. पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे. म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्याचे अर्पण करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्याने स्वतःसाठी गोरा पापार्पण म्हणून वधावा. नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेल्या ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा. त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही. त्याचप्रमाणे त्याने गोऱ्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने 7 वेळा शिंपडावे. मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा. त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्र स्थानासाठी प्रायश्चित करावे. परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शन मंडपासाठीही त्याने तसेच करावे. अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्र स्थानात प्रवेश करण्यासाठी जाईल तेव्हा तो स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये. मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे. त्याने गोऱ्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे. मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे. अशा प्रकारे त्याने इस्रायली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी. जेव्हा परमपवित्र स्थानात दर्शन मंडपात आणि वेदी यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो, त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायली लोकांची सर्व पापे व अपराध यांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. मग अहरोनाने पुन्हा दर्शन मंडपामध्ये जावे आणि परम पवित्र स्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावी. मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने अंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वतःसाठी होमार्पण करावे, तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. मग त्याने पापार्पणाच्या चरबीचा वेदीवर होम करावा. ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने अंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करू शकतो. पापार्पणाच्या ज्या गोऱ्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्र स्थानात नेले होते, त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावी. ज्या मनुष्याने ती जाळून टाकली, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने अंघोळ करावी, नंतर तो छावणीत येऊ शकतो. तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा. सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये. मग तो तुमच्यात जन्मलेल्यापैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो, हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल. तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बात आहे. तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करू नये. हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे. तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल, त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे. त्याने परमपवित्र स्थान, दर्शन मंडप व वेदी, तसेच याजक वर्ग आणि सर्व इस्रायल लोक यांच्यासाठी प्रायश्चित करावे. इस्रायल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरता हा कायमचा विधी होय. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले. लेवी अध्याय 17. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र आणि सर्व इस्रायल लोक यांना सांगा की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही, इस्रायल घराण्यातील एखाद्या मनुष्याने छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल, कोकरू किंवा बकरा मारला, परंतु परमेश्वराच्या निवास मंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शन मंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल. त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे, म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे. या नियमाचा हेतू असा की इस्रायल लोक आपले पशु खुल्या शेतात मारतात, ते त्यांनी दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे व परमेश्वराकरता शांतर्पणे म्हणून अर्पावे. याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या विधीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. आणि यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने अजुमूर्तीच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञ पशु अर्पण करू नयेत. हे तुम्हास पिढ्यानपिढ्या कायमचे विधी नियम आहेत. तू त्यांना सांग की इस्रायल घराण्यांपैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशी लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला तर त्याने तो परमेश्वरास अर्पण करण्यासाठी दर्शन मंडपाच्या दारापाशी आणावा. त्याने तसे न केल्यास आपल्या लोकातून त्यास बाहेर टाकावे. इस्रायल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशी लोकांपैकी कोणी रक्तसेवन केले तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकेन. कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हास दिले आहे. कारण रक्तानेच प्रायश्चित होते, हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जीवाचे प्रायश्चित होते. म्हणून मी इस्रायल लोकास सांगितले आहे की तुमच्यातील कोणीही तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशियांनीही रक्त सेवन करू नये. इस्रायल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशियांपैकी असो, कोणी खाण्यास योग्य पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. कारण प्राणी मात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन आहे. यामुळे मी इस्रायल लोकास म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये. कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त आहे. कोणी मनुष्याने मग तो त्यांच्यामध्ये राहणारा किंवा परदेशी असो, तो जर मरण पावलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्यांचे मांस खाईल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, म्हणजे तो शुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी ठरेल, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी. लेवी अध्याय 18. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतिरिवाजाप्रमाणे चालू नका. तसेच ज्या कनान देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीतीप्रमाणेही तुम्ही चालू नका, त्यांचे विधी पाळू नका. तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी पाळा. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे. ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. तुम्ही कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीर संबंध ठेवू नये. मी परमेश्वर आहे. तू तुझ्या आई बरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करू नको. ती तुझी आई आहे म्हणून तिचा आदर कर. तू तुझ्या सावत्र आई बरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको. तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो, ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, तू तिच्यापाशी जाऊ नको. तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, कारण ती तुझीच लाज आहे. जर तुझ्या वडिलाच्या पत्नीला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे, म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे. तुझ्या मावशीशीही शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे. तू तुझ्या चुलत्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून त्याची लाज उघडी करू नको, त्या हेतूने तिच्याजवळ जाऊ नको, ती तुझी चुलती आहे. तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची पत्नी आहे, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको, तुझ्या भाऊजाईशी शारीरिक संबंध ठेवू नको, या प्रकारे त्याची लाज काढू नको। एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजे दोघींशी अथवा तिच्या नातीशी, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, शरीर संबंध ठेवू नको, कारण त्या जवळच्या नातलग आहेत। असे करणे अति दुष्टपणाचे आहे। तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको। तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको। स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको, कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते। तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू नको आणि हे करून अमंगळ होऊ नको। तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलक दैवतासाठी होम करू नको। असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको। मी परमेश्वर आहे। स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन करू नको, ते भयंकर पाप आहे। कोणत्याही पशुशी गमन करून त्यासोबत अमंगळ होऊ नको। त्याप्रमाणे स्त्रीने पशुशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये, ते कृत्य निसर्गाविरुद्ध आहे। अशा प्रकारे स्वतःला अशुद्ध करून घेऊ नका, कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोरून बाहेर घालवून देणार आहे तेथील लोकही अशाच कृत्यांनी अशुद्ध झाले। त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे। याकरता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय यापैकी कोणीही असली भयंकर अमंगळ कृत्य करू नये, कारण तुमच्यापूर्वी त्या देशात राहणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ कृत्य केल्यामुळे तो देश अमंगळ झाला आहे। जर तुम्ही या गोष्टी केल्या तर त्यांनी हा देश भ्रष्ट केला, तसा तो तुमचाही त्याग करील। जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ कृत्य करतील त्या सर्वांना आपल्या लोकातून बाहेर टाकावे। इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ कृत्य केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत। अशी भयंकर अमंगळ कृत्य करून तुम्ही आपणाला अमंगळ करून घेऊ नये। मी तुमचा देव परमेश्वर आहे। लेवीय अध्याय 19। परमेश्वर मोशेला म्हणाला, सर्व इस्रायलाच्या मंडळीतील लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे। तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्दात पाळलाच पाहिजे। मी तुमचा देव परमेश्वर आहे। तुम्ही मूर्तीपूजा करू नका, आपल्यासाठी ओतीव देव करू नका। मी तुमचा देव परमेश्वर आहे। तुम्ही परमेश्वरासाठी शांतीर्पणाचा यज्ञ कराल तेव्हा तो असा करा की त्यामुळे तुम्ही मला मान्य व्हाल। त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे। तिसऱ्या दिवशी त्यातील खाणे भयंकर पाप आहे, ते अर्पण मान्य होणार नाही। कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल। त्या मनुष्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे। तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा आपल्या शेताच्या कानाकोपऱ्यातील झाडून सारे पीक काढू नका व पीक काढून घेतल्यावर सर्वा वेचू नका। आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नका, तसेच द्राक्षमळ्यात खाली पडलेली फळे गोळा करू नका। गोरगरिबांसाठी व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ती राहू द्यावी। मी तुमचा देव परमेश्वर आहे। तुम्ही चोरी करू नये, कोणाला फसवू नये, एकमेकाशी कपटाने बोलू नये. तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे. आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नका व त्यास लुबाडू नका. मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नका. बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नका. आंधळ्याने ठोकर लागून पडावे म्हणून एखाद्या वस्तूचे अडखळण त्याच्या वाटेत ठेवू नका. पण आपल्या देवाचा मान राखा, त्याचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे. न्यायनिवाडा करताना कुणावर अन्याय करू नका, तर योग्य न्याय करा. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक यांना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्यावा. आपल्या लोकांमध्ये चाहड्या करीत इकडे तिकडे फिरू नका. आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करू नका. मी परमेश्वर आहे. आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका. आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये. लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करू नका, तर आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे. तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करू नका. दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका. भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका. एखाद्या पुरुषाची स्त्री गुलाम ती विकत घेतलेली नसेल किंवा खंडणी भरून मुक्त झालेली नसेल, अशा स्त्रीशी कोणी शरीर संबंध केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी, परंतु तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जीवे मारू नये. हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा, आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याद्वारे त्याच्यासाठी याचकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्यास क्षमा होईल. तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहोचल्यावर खाण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची फळझाडे लावाल. तेव्हा फळझाडे लावल्यावर तुम्ही 3 वर्षे थांबावे, त्यांची फळे खाऊ नयेत. पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराची होतील. ती परमेश्वराच्या उपकार स्मरणाच्या यज्ञासाठी पवित्र समजावी. मग 5व्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी अधिक फळ येतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही जादूटोना, मंत्रतंत्र, शकून मुहूर्त यांच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या डोक्याला घेर ठेवू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटू नका. मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे. तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नको. त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका. त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका. तुम्ही माझे शब्बात काम न करता 20व्या दिवस म्हणून पाळावे. तुम्ही माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे. सल्लामसलत विचारण्यासाठी पंचाक्षऱ्याकडे किंवा चेटक्याकडे जाऊ नका. त्यांच्या मागे लागू नका. ते तुम्हास अशुद्ध करतील. मी तुमचा देव परमेश्वर आहे. वडीलधारा मनुष्यांना मान द्या. वृद्ध मनुष्य घरात आल्यास उठून उभे राहा. आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे. कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्या बरोबर राहत असेल तर त्याच्याशी वाईट वागू नका. तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्यास स्वदेशीय मनुष्यासारखेच माना आणि त्याच्यावर स्वतःसारखीच प्रीती करा. कारण तुम्हीही एकेकाळी मिसर देशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे. लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा. मोजण्या मापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करू नका. तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हीन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले, म्हणून तुम्ही माझे विधी व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. मी परमेश्वर आहे. लेवीय अध्याय 2. जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे. त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा. मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे. त्यांनी त्यातून मुठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्निद्वारे केलेले होमार्पण होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्निद्वारे केलेले होमार्पण होय. जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर भाकरीचे किंवा वरून तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे. जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपीठाचे असावे. त्याचे तू तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय. कढईत तळलेल्यातले अन्नार्पण असेल तर ते तेलात मळलेल्या उत्तम सपीठाचे असावे. अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर आणावे व ते याचकाकडे द्यावे व त्याने ते वेदीवर अर्पावे. मग याचकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्निद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोन व त्याच्या मुलांचे असेल. अग्निद्वारे परमेश्वरास केलेले हे अर्पण परमेश्वरास परमपवित्र आहे. खमीर असलेले कोणतेही अर्पण परमेश्वरास अर्पू नये, कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पावयाचे नाही. प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वरास करावे, पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको. तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे. जर परमेश्वराकरता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण. हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय. त्यावर तेल ओत आणि धूप ठेव. हे अन्नार्पण होय. चोळून काढलेले दाणे व तेल यापैकी काही व सर्व धूप यांचा याचकाने स्मारक भाग म्हणून होम जाळावा. हे परमेश्वरासाठी अग्निद्वारे केलेले अर्पण आहे. लेवीय अध्याय 20. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लुकास आणखी असे सांग की इस्रायलांपैकी किंवा इस्रायल लोकांमध्ये राहणाऱ्या परकीयांपैकी कोणी आपल्या मुलाबाळातून एखादे मूल मोलक दैवितास अर्पील तर त्या मनुष्यास जीवे मारावे. आपल्या देशाच्या लोकांनी त्यास धोंडमार करावा. मीही त्या मनुष्याच्या विरुद्ध होईन आणि त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकीन, कारण त्याने आपले मूल मोलक दैवतास अर्पून माझे पवित्र स्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला. मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझाक करून त्यास जीवे मारणार नाही, तर मी त्या मनुष्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन आणि त्यास व मजवर अविश्वास दाखवून जो कोणी व्यभिचारी मतीने मोलख दैवताच्या नादी लागून त्यांच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकातून बाहेर टाकीन. जो मनुष्य व्यभिचारी मतीने सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षरांकडे व चेटक्यांकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे. मी त्याच्या विरुद्ध होईन व त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकीन. म्हणून शुद्ध व्हा, आपणास पवित्र करा, कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा. मीच तुम्हास पवित्र करणारा परमेश्वर आहे. जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जीवे मारावे. त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे, म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील. जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य व स्त्री ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत, त्या दोघांना अवश्य जीवे मारावे. जो आपल्या वडिलाच्या पत्नीपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो. तो मनुष्य व त्याच्या बापाची पत्नी त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांनी शरीर संबंधाचे भयंकर पाप केले आहे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. एखाद्या पुरुषाने स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे, म्हणून त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे. तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये. कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्यास अवश्य जीवे मारावे आणि त्या पशुलाही मारून टाकावे. कोणी स्त्री पशुगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशुला जीवे मारावे, त्यांना अवश्य मारून टाकावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली पत्नी करून घेईल व ती दोघे शरीर संबंध करतील तर ते लाजिरवाणे कर्म आहे. त्या दोघांना आपल्या भाऊबंदा देखत शिक्षा व्हावी. त्यांना आपल्या लोकातून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी. ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीर संबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री या दोघांनाही त्यांच्या लोकातून बाहेर टाकावे, कारण त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा करून पाप केले आहे. आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नये. तसे करणाऱ्याने त्याच्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली आहे. त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी. कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल. ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील. आपल्या भाऊजईशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे. जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल. त्यांना संतती होणार नाही. म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल. तो देश तुमचा त्याग करणार नाही. ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढे घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्य केली म्हणून मला त्यांचा वीट आला. तुम्ही त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे चालू नका. मी तुम्हा सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल. तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. त्यामध्ये दुधामदाचे प्रवाह वाहत आहेत. इतर राष्ट्रांपासून वेगळे करून मी तुम्हास माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशु आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी यांच्यातील भेद पाळावा. आणि जे पशु पक्षी जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हास इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. तुम्ही माझ्याकरता पवित्र व्हावे कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे. कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी करणारा असला मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना अवश्य जीवे मारावे. लोकांनी त्यांना धोंडमार करावा. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. लेवी अध्याय 21. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाचे पुत्र जे याजक त्यांना असे सांग की आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वतःला अशुद्ध करून घेऊ नये. परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई बाप मुलगा मुलगी भाऊ आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे. याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वतःला अपवित्र करून घेऊ नये. याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडन करू नये. आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करू नये. त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नामाचा मान राखावा. त्याचे भय धरावे आणि त्याच्या नावाला काळीमा लावू नये. ते अग्निद्वारे परमेश्वरास अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात. म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे. याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात. म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला वेश्येला किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये. याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो. म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे. त्यास तू पवित्र लेखावे कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे. एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील. तिला अग्नीत जाळून टाकावे. आपल्या भावातून मुख्य याजक निवडला गेला. त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्यावर संस्कार झाला. अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे. म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नये व लोकांमध्ये शोक प्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत. त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये. त्याने प्रेताजवळ जाऊ नये. आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये. त्याने पवित्र स्थानाबाहेर जाऊ नये. त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्र स्थान भ्रष्ट करू नये. त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे. मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे. भ्रष्ट झालेली स्त्री वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये. तर त्याने आपल्या लोकातील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे. अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये कारण मी जो परमेश्वर त्यास मी पवित्र सेवेसाठी पवित्र केलेले आहे. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये. शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये. याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी अंधळा लंगडा चेहऱ्यावर विद्रूप वळण असलेला हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला मोडक्या पायाचा थोटा कुबडा ठेंगू डोळ्यात दोष असलेला पुर किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला अहरोन याचकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये. त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये. तो याचकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे. परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करू नये. कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. तेव्हा मोशेने अहरोन त्याचे पुत्र व सगळे इस्रायल लोक यांना हे सर्व सांगितले. लेवी अध्याय 22. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना सांग की इस्रायल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर राहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे. तुझ्या वंशजापैकी कोणी जर अशुद्ध असेल त्याने इस्रायल लोकांनी समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावू नये. त्यास मत समोरून दूर करावे. मी परमेश्वर आहे. अहरोनाच्या वंशजापैकी कोणी महारोगी किंवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याचकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला मनुष्य किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेला मनुष्यास स्पर्श केल्यामुळे याचकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत. त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊ नये. सूर्य मावळल्यावरच तो मनुष्य शुद्ध ठरेल. त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे कारण ते त्याचे अन्न आहे. आपोआप मरण पावलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारून टाकलेल्या जनावराचे मांस याचकाने खाऊ नये. जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल. मी परमेश्वर आहे. त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांनी ती घेतली नाही तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरतील. मी परमेश्वराने त्यांना या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे. फक्त याचकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे. त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याचकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये. परंतु याचकाने स्वतःचे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याचकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे. याचकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नये. याचकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या वडिलाच्या म्हणजे याचकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे. परंतु याचकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे व परकीयाने खाऊ नये. एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्था इतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्या इतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याचकास द्यावी. इस्रायल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याचकाने अपवित्र करू नयेत. जर याचकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वतःवर अपराध ओढून घेतील आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र व सर्व इस्रायल लोक यांना सांग की तुम्हा इस्रायल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाची किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीची परमेश्वरासाठी यज्ञ बली अर्पावायचा असेल व तो मान्य असणारा असावा, जसे गुरे मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा व त्याच्यात काहीही दोष नसावा. परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्वीकारू नये, त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही. एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुराढोरातून किंवा शेरडा मेंढरातून शांतीपणे करावायची असेल तर ते दोषहीन असावे, म्हणजे ते मान्य होईल. आंधळा, हाड मोडलेला, लोळा, वाहती जखम असलेला किंवा अंगावर मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वरास अर्पू नये किंवा परमेश्वराकरता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करू नये. गोरा किंवा मेंढा याचा एखादा पाय अखूड, पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर खुशीच्या अर्पणाकरता चालेल, पण नवस फेडण्याकरता त्याचा स्वीकार होणार नाही. ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वरास अर्पण करू नये. अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करू नये. देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही परराष्ट्रीय लोकांकडून घेऊ नये, कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत. परमेश्वर मोशेला म्हणाला, वासरू, कोकरू किंवा करडू जन्मल्यावर 7 दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे. 8व्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ते ठरेल. परंतु गाय व तिचे वासरू, मेंढी व तिचे कोकरू याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई यांचा एकाच दिवशी वध करू नये. परमेश्वराकरिता तुम्हास उपकार स्तुतीचा यज्ञ बली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल. अशा प्रकारे तुम्ही अर्पावा. अर्पण केलेल्या पशुचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे. त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे, तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या. मी परमेश्वर आहे, तुम्ही माझ्या पवित्र नावाचा अनादर करू नये, माझे भय धरावे. इस्रायल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल. मी तुम्हास माझे पवित्र लोक केले आहे. मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले आणि मी तुमचा देव झालो. मी परमेश्वर आहे. लेवी अध्याय 23. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, परमेश्वराने नेमलेले सण पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे, ते माझे नेमलेले पवित्र सण आहे. 6 दिवस कामकाज करावे, परंतु 7वा दिवस विसाव्याचा शब्बात दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय. या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बात असावा. परमेश्वराने ठरविलेले सणाचे दिवस तुम्ही पवित्र मेळ्याचे दिवस म्हणून जाहीर करावे. ते हे पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वल्लांडण सण आहे. त्याच निसान महिन्याच्या 15व्या दिवशी परमेश्वराचा बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस येतो. तेव्हा तुम्ही 7 दिवस बेखमीर म्हणजे खमीर न घातलेली भाकर खावी. सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. 7 दिवस तुम्ही परमेश्वराकरता अग्नित हव्य अर्पावे आणि 7व्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी काही काम करू नये. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल. त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याचकाकडे आणावी. याचकाने ती पेंढी शब्बताच्या 2व्या दिवशी परमेश्वरासमोर ओवाळावी, म्हणजे ती तुमच्यासाठी मान्य होईल. शब्बताच्या पुढच्या दिवशी ती याचकाने ओवाळावी. पेंढी ओवाळाल त्या दिवशी निर्दोष अशा 1 वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण परमेश्वरासाठी करावे. तुम्ही त्याबरोबर तेलात मळलेल्या त्या 2 दशमांश सपिठा अन्नार्पण अर्पावे. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. आणि त्याबरोबरच पियार्पण म्हणून 1/4 हीन द्राक्षारस अर्पावा. तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत 9व्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरव्या धान्याची भाकर खाऊ नये. तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्याकरता हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील. तुम्ही शब्बात दिवसाच्या 2व्या दिवशी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून 7 शब्बात दिवस मोजावे. 7व्या शब्बात दिवसानंतर 2व्या दिवशी येणाऱ्या 50व्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरता 9वे अन्नार्पण आणावे. त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून 2 दशांश एफाभर मैद्याच्या खमीर घालून भाजलेल्या 2 भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्या. परमेश्वराकरता हे पहिल्या उपजाचे अर्पण होय. 1 गोरा 2 मेंढे व प्रत्येकी 1 वर्षाची 7 नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल. आणि पापार्पणासाठी 1 बकरा व शांत्यर्पणासाठी प्रत्येकी 1 वर्षाची 2 नर कोकरे अर्पावीत. याचकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यासह परमेश्वरासमोर ओवाळावी. ती परमेश्वराकरता पवित्र आहेत. ती याचकाच्या वाट्याची व्हावी. त्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. तुम्ही कोणतेही काम करू नये. तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हास पिढ्यानपिढ्या निरंतरचा नियम होय. तसेच तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तुमच्या शेताच्या कानाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्वा वेचू नका. गरीब व तुमच्या देशातून प्रवास करणाऱ्या उपरी लोकांसाठी ते राहू द्या. मी तुमचा देव परमेश्वर आहे. आणखी परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, 7व्या महिन्याचा 1 दिवस हा 20व्याचा पवित्र दिवस असावा. त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व पवित्र स्मरणासाठी तुम्ही करणे फुंकावे. तुम्ही कोणतेही काम करू नये तर तुम्ही परमेश्वरास अर्पण अर्पावे. परमेश्वर मोशेला म्हणाला, 7व्या महिन्याचा 10वा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा. त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. काही न खाता आपल्या जीवास दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पणे अर्पावी. त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करू नये कारण तो प्रायश्चिताचा दिवस आहे. त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर याच्या समोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य काही न खाता आपल्या जीवास ताडण करून आपल्याला नम्र करणार नाही त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकावे. त्या दिवशी कोणाही मनुष्याने जर कसलेही काम केले तर मी देव त्यास त्याच्या लोकातून नाहीसा करीन. तुम्ही अजिबात कसलेही काम करू नये. तुम्ही जेथे कुठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम होय. तो दिवस तुम्हास पवित्र विसाव्याचा शब्बात दिवस व्हावा. त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जीवास ताडण करावे व नम्र व्हावे. त्या महिन्याच्या 9व्या दिवसाच्या संध्याकाळपासून सुरुवात करून तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा. परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, इस्रायल लोकास सांग, 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसपर्यंत परमेश्वराकरता मंडपाचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कसलेही काम करू नये. 7 दिवस परमेश्वरास अर्पणे अर्पावी. 8व्या दिवशी दुसरा पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशीही परमेश्वरास अर्पण अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. परमेश्वराने हे सण नेमलेले आहेत. त्या दिवशी पवित्र मेळे भरवावेत. त्यामध्ये योग्य वेळी हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांतिर्पण व पेयार्पण परमेश्वरास अर्पावे. परमेश्वराच्या नेहमीच्या शब्दात पालनाशिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत. तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडण्याची अर्पणे तुम्ही परमेश्वरास अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे यांच्यात भर घालणारी अर्पणे असावी. जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्यात 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसापर्यंत परमेश्वराकरता सण पाळावा. त्यातील पहिला दिवस व 8वा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळुंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर याच्या समोर 7 दिवस उत्सव करावा. प्रत्येक वर्षी 7 दिवस परमेश्वराकरता हा सण पाळावा. तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. 7व्या महिन्यात हा सण पाळावा. तुम्ही 7 दिवस तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावे. जन्मापासून जे इस्रायल आहेत त्या सर्वांनी मांडवात राहावे. म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्रायल लोकास मिस्र देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांना तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात राहावयास लावले. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तेव्हा याप्रमाणे परमेश्वराने नेमलेले सण मोशेने इस्रायल लोकास कळवले. लेवी अध्याय 24. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकास आज्ञा कर की दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे. अहरोनाने दर्शन मंडपामध्ये साक्षपटासमोरील अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दीप सतत तेवत ठेवावा. हा तुमच्या पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे सतत तेवत ठेवावे. तू मैदा घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज, 1 पोळी 2.2 एफाभर सपिटाची करावी. त्यांच्या 2 रांगा करून एका रांगेत 6-6 पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर धूप ठेव. यामुळे परमेश्वरास अग्नीतून केलेल्या अर्पणाचे ते प्रतीक असेल. प्रत्येक शब्दात दिवशी अहरोनाने त्या परमेश्वरासमोर मांडाव्या. इस्रायल लोकांच्या वतीने हा सर्व काळचा करार होय. ती भाकर अहरोन व त्याचे पुत्र यांचा कायमचा वाटा होय. त्यांनी ती पवित्र ठिकाणी खावी, कारण कायमच्या नियमाप्रमाणे परमेश्वरास अर्पिलेल्या अर्पणांपैकी ती त्यास परमपवित्र होय. त्या काळी कोणा एका इस्रायली स्त्रीला मिस्री पुरुषापासून झालेला एक मुलगा होता. तो इस्रायली होता व इस्रायल लोकांप्रमाणे वागत होता. तो छावणीत एका इस्रायल मनुष्याशी भांडू लागला. तो इस्रायली स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला. म्हणून लोकांनी त्यास मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीत होते. ती दान वंशातील दिब्री याची मुलगी होती. त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्यास अटकेत ठेवले. मग परमेश्वर देव मोशेला म्हणाला, तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणी बाहेर न्या. मग जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांना एकत्र बोलवा. त्यांनी आपले हात त्या मनुष्याच्या डोक्यावर ठेवावे आणि मग सर्व लोकांनी त्यास दगडमार करून मारून टाकावे. तू इस्रायल लोकास अवश्य सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापांची शिक्षा भोगावी. जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्यास अवश्य जीवे मारावे. सर्व मंडळीने त्यास दगडमार करावी. तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्यास अवश्य जीवे मारावे. जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याला ठार मारील तर त्यास अवश्य जीवे मारावे. जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशु देऊन भरपाई करावी. जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी. हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, याप्रमाणे एखाद्याने कोणा मनुष्यास जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्यास केली जावी. पशुला ठार मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी, पण मनुष्य हत्या करणाऱ्याला अवश्य जीवे मारावे. परदेशीयांना व स्वदेशीयांना एकच नियम लागू असावा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. मोशेने इस्रायल लोकास याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्याशाप देणाऱ्या मनुष्यास छावणी बाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. लेवीय अध्याय 25. सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल. त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बात म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी. सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळाची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे. पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा, म्हणजे परमेश्वराकरता हा पवित्र शब्बाताचा विसावा असावा. त्यावर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमयाची छाटणी करू नये. तुमचा हंगाम संपल्यानंतर आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे गोळा करू नयेत. देशाला ते वर्ष विसाव्याचे वर्ष असावे, तरी तुम्हास शब्बाताच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्या बरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल आणि तुमची गायी गुरे व इतर पशु यांनाही भरपूर खाद्य मिळेल. तसेच तुम्ही सात वर्षाचे सात गट मोजा. सात शब्बात वर्षे म्हणजे सात गुणिले सात इतकी वर्षे मोजा. तो 49 वर्षाचा काळ होईल. मग सातव्या महिन्याच्या 10व्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्यांचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे, त्या 50व्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. या वर्षाला तुम्ही योबेल वर्ष म्हणावे. या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. हे 50वे वर्षे तुमच्यासाठी योबेल वर्ष होय. त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्ष वेलीची फळेही गोळा करू नये, कारण ते योबेल वर्ष होय. ते तुम्हा करता पवित्र वर्ष असावे. शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. तुम्हास तुमच्या शेजाऱ्याकडून जमीन विकत घ्यावयाची असेल तर गेल्या योबेल वर्षापासून किती वर्ष झाली ती मोजा. तुम्हास जमीन विकावयाची असेल तर योबेल वर्ष येईपर्यंत ती किती वर्षे पीक देईल ती मोजा. त्या वर्षावरून खरेदी विक्रीची किंमत ठरविता येईल, कारण तो फक्त पुढच्या योबेल वर्षापर्यंत पीक घेण्याचे अधिकार तुम्हास विकत आहे. जर खूप वर्षे असतील तर किंमत जास्त असेल, जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हास खरोखर फक्त काही पीकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये. तुम्ही परमेश्वराचे भय धरावे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा, म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल आणि भूमी तुम्हा करता चांगले पीक देईल. मग तुम्हा करता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग 7व्या वर्षी खाण्याकरता आम्हाला काहीच राहणार नाही. चिंता करू नका. 6व्या वर्षी मी तुमच्यावर कृपा करीन व मी तुम्हास अशी बरकत देईन की जमीन तुम्हास 3 वर्षाचे पीक देईल. मग 8व्या वर्षी तुम्ही पेराल, तोपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. 9व्या वर्षीचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. जमीन खरोखर माझी आहे, म्हणून ती तुम्हास कायमची विकता येणार नाही. तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहात. म्हणून तुझ्या वतनाच्या सर्व व्यवहारात विकलेली जमीन परत सोडवून त्यांच्या घराण्यातील कुळाला परत मिळण्याची तरतूद करावी. तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनातील मालमत्तेचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या नातलगाने पुढे येऊन आपल्या नातलगाकरता खंडणी भरून ती मालमत्ता परत विकत घेऊन सोडवावी. आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपल्या जवळचा नातलग नसेल, परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वतःची ऐपत वाढली असेल, तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे. आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी, पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी. योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल. एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले तर ते विकल्यावर 1 वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे व तो हक्क 1 वर्षभर राहील. परंतु वर्ष संपण्याच्या आत त्याने ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरातले ते घर विकत घेणाऱ्याचे होईल व पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायम राहील. योबेल वर्षी ते आपल्या पहिल्या मालकाकडे परत जाणार नाही. तटबंदी नसलेली नगरी उघड्या शेतासमान समजली जावी म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील. परंतु लेव्यांच्या नगराविषयी म्हणायचे झाले तर त्यातील घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील. एखाद्या लेव्याच्या वतनाच्या नगरातले घर जर कोणी विकत घेतले व त्यास सोडवता आले नाही तर ते घर योबेल वर्षी परत त्या लेव्याचेच होईल. कारण लेव्यांच्या वतनाच्या नगरातली घरेच काय ती लेवी वंशाची वतन होतील. ती इस्रायल लोकांनी त्यांना दिलेली आहेत. लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातली जमिनी व कुरणे विकता येणार नाही. ती कायमची त्यांच्या मालकीची होत. तुझा एखादा भाऊबंद त्याचे स्वतःचे पोट देखील भरता येऊ नये इतका कंगाल झाला तर तू त्यास परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे. त्यास तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वर देवाचे भय धर व आपल्या भाऊबंदाला आपल्यापाशी राहू दे. तू त्यास उसने दिलेल्या पैशांवर व्याज घेऊ नको आणि त्यास विकलेल्या अन्नधान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करू नको. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वतःला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबून घेऊ नको. योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवा चाकरी करावी. त्या वर्षी त्याने आपल्या मुलाबाळांसह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे कारण ते माझे दास आहेत. मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले. त्यांनी पुन्हा दास होऊ नये. तू धनी म्हणून त्याच्यावर कठोरपणाने अधिकार चालवू नको. आपल्या देवाचे भय धर. तुमच्या दासदासी तुमच्या देशासभोवतीच्या राष्ट्रातून तुम्ही आपणासाठी गुलाम आणावे. तसेच तुमच्या देशात राहणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी. ती तुमची मालमत्ता होतील. तुम्ही त्यांचा ताबा आपल्या मागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील. त्या लोकास तुम्ही कायमचे गुलाम करून घ्यावे. पण तुमच्या इस्रायल भाऊबंदांनी आपला अधिकार एकमेकांवर कठोरपणाने चालवू नये. तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःच तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशियाला किंवा परदेशियाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वतःला सोडवून घेण्याचा हक्क राहील. त्याच्या भाऊबंदांपैकी कोणासही त्यास सोडवता येईल किंवा त्याचा चुलता चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग यांना त्यास सोडवता येईल किंवा तो स्वतःच धनवान झाला तर त्यास स्वतः पैसे भरून स्वतःची सुटका करून घेता येईल. त्यास विकत घेणाऱ्या परदेशीच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी. कारण खरे पाहता त्या मालकाने त्यास फक्त थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे. योबेलास बरीच वर्ष असतील तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षाच्या संख्येच्या प्रमाणात त्यास परत द्यावे. ते वर्षाच्या संख्येवर अवलंबून राहील. योबेलास थोडी वर्षे असतील तर त्याने मूळ किमतींपैकी थोडाच भाग परत करावा. त्याने आपल्या मालकापाशी सालदाराप्रमाणे राहावे. तुमच्या समोर त्याच्या मालकाचा अधिकार कठोरपणाने तुम्ही त्याच्यावर चालू देऊ नये. जरी त्या मनुष्यास पुन्हा कोणी विकत घेतले नाही तरी तो स्वतंत्र होईल. योबेल वर्षी तो व त्याची मुले बाळे मुक्त होतील, कारण इस्रायल लोक माझे दास आहेत. त्या माझ्या दासांना मी मिसर देशातून बाहेर आणले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे. लेवी अध्याय 26. तुम्ही आपणासाठी मूर्ती करू नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ, आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात उभारू नका, कारण मी तुमचा परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्दांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे. तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या. तुम्ही असे कराल तर मी तुम्हासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन, जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन. तुम्ही शांतीने झोपी जाल. तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही. मी हिंस्त्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल. तुमच्यातील 5 जण 100 व 100 जण 10,000 पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल व तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल. मग मी तुमच्याकडे वळेन व तुम्हास भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन. तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरून उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल, म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल. मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये चालेन आणि तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हास मिसर देशातून बाहेर काढले. गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता, परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हास पुन्हा ताठ चालवले आहे. परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, तुम्ही जर माझे विधी मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन. क्षयरोग व ताप यांनी मी तुम्हास पिडीन. ती तुमची दृष्टी नष्ट करतील व तुमचा जीव घेतील. तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही. तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील. मी माझे मुख तुमच्या विरुद्ध करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील. जे लोक तुमचा द्वेष करतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल. यानंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हास 7 पट शिक्षा करीन. मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन. तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळीसारखी करीन. तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत. तरी सुद्धा तुम्ही माझ्या विरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुमच्यावर तुमच्या पापांच्या मानाने 7 पट अधिक संकटे आणीन. मी तुमच्यावर हिंस्त्र पशु पाठवीन आणि ते तुमच्या मुलाबाळांना उचलून घेऊन जातील. ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील आणि तुमची संख्या कमी करतील, त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. एवढे करूनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही, परंतु माझ्या विरुद्ध चालत राहिलात तर मीही तुमच्या विरुद्ध होईन आणि मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हा सातपट ताडण करीन. मी तुमच्यावर तलवार आणीन आणि ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन आणि तुम्ही तुमच्या शत्रूच्या बळामुळे पराभूत व्हाल. मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा 10 स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील. ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही. एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्या विरुद्ध वागाल तर मग संतापून मी तुमच्या विरुद्ध चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हा सातपट शिक्षा करीन. तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी नष्ट करीन, तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन. मला तुमचा वीट येईल. मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही. मी तुमचा देश ओसाड करीन. हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन. मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्दात उपभोगीत राहील. देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्दातांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी भीती घालीन की उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील. तरवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील. कोणी पाठीमागे लागले नसताही ते पडतील. कोणी पाठीस लागले नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. तुमच्या शत्रूंविरुद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार. राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाढवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील. परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाढवडिलांची पापे व त्यांनी माझ्या विरुद्ध अपराध केला व माझ्या विरुद्ध चाललेले हे कबूल करतील. या कारणामुळे मीही त्यांच्या विरुद्ध होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन, तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहम याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्या वाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्दातांचा विसावा उपभोगीत राहील. त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले, म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल. इतके असतानाही ते त्यांच्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा संपूर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे. त्यांच्याकरता मी त्यांच्या वाढवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाढवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे. हे विधी नियम व निर्बंध परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्रायल लोक यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सिनाय पर्वतापाशी मोशीला दिले ते हेच होत. मोशेने हे नियम इस्रायल लोकास सांगितले. लेवीय अध्याय 27. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास सांग, एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याचकाने याप्रमाणे ठरवावे. 20 ते 60 वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 50 शेकेल रुपये असावे आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल 30 शेकेल रुपये असावे. मुलगा 5 वर्षे ते 20 वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल 20 शेकेल रुपये व मुलीचे 10 शेकेल रुपये असावे. मुलगा 1 महिन्याहून मोठा व 5 वर्षाहून लहान असला तर त्याचे मोल 5 शेकेल रुपये व मुलीचे 3 शेकेल रुपये असावे. 60 वर्षे वा 60 वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल 15 शेकेल रुपये व स्त्रीचे 10 शेकेल रुपये असावे. परंतु तू ठरविलेले मोल न देण्या इतका कोणी गरीब असेल तर त्यास याचकापुढे आणावे आणि याचकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे. काही पशु परमेश्वरास अर्पण करता येतात. त्यापैकी कोणी एखादा पशुचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करू नये. त्याने वाईट पशुऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये. त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील. काही पशु परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात, ते अशुद्ध असतात. कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याचकाकडे आणावा. तो पशु चांगला असो किंवा वाईट असो याचकाने त्याचे मोल ठरवावे. याजक ठरवतील ते त्याचे मोल समजावे. पण नवस करणाऱ्याला तो पशु सोडवायचा असला तर त्या किमतीत आणखीन 1/5 भर घालून त्याने तो सोडवावा. एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याचकाने त्या घराचे मोल ठरवावे. याजक ठरवतील ते त्याचे मोल समजावे. परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने याचकाने ठरवलेल्या किमतीत 1/5 भर घालून ते सोडवावे. मग ते घर त्याचे होईल. एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते यावरून त्याचे मोल ठरेल. 1 होमर सुमारे 6 बुशेल जवासाठी 50 शेकेल रुपये अशी किंमत असावी. योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरवील त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याचकाने त्याचे नक्की मोल करावे. शेत वाहणाऱ्याला मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किमतीत 1/5 भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही. पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरता ते पवित्र ठरेल. अर्थात ते याचकाचे कायमचे वतन होईल. स्वतःच्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वतः खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरता अर्पण करावयाचे असेल तर याचकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे, ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे. मोल देताना ते पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे 20 गेरा. लोकास गुरेढोरे शेरडे मेंढरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील, परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच, त्याला ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाही. तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूंपैकी असला तर याचकाने ठरवलेल्या मोलात 1/5 भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा, पण तो सोडवीत नसला तर याचकाने ठरवलेल्या किमतीत तो विकून टाकावा. लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे पशु किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे, ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडून घेता येणार नाही, त्याचा अवश्य वध करावा. भूमीच्या सर्व उत्पन्नाचा 1/10 भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली यांची फळे यांचा 1/10 भाग परमेश्वराकरता पवित्र आहे. म्हणून एखाद्याला आपला 1/10 भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किमतीत 1/5 भर घालून त्याने तो सोडवावा. गुरेढोरे किंवा शेरडे मेंढरे यापैकी ज्यांची गणना काठी घालून चालवून होते अशी प्रत्येक 10 पैकी 1 पशु याजक घेईल. प्रत्येक 10वे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल. निवडलेला पशु चांगला आहे किंवा वाईट आहे याविषयी त्याच्या धन्याने चिंता करू नये किंवा त्यास बदलू नये. त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशु व त्याच्या बदलीचा पशु असे दोन्ही पशु परमेश्वराकरता पवित्र होतील, किंमत देऊन ते सोडविता येणार नाही. परमेश्वराने इस्रायल लोकांकरता सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत. लेवीय अध्याय 3. जर कोणाला शांतर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुराढोरांपैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा. त्याने त्याच्या अर्पणाच्या पशुच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा. मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे. परमेश्वरास शांतर्पण हे अग्निद्वारी केलेले अर्पण होय. याचकाने पशुच्या आतड्यांवरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरची कमरेजवळची चरबी आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय. हे अग्निद्वारे केलेले अर्पण आहे. परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडा मेंढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे. जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे. त्याने त्या अर्पणाच्या पशुच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर तो वधावा आणि अहरोनच्या मुलांनी त्याचे रक्त वेदी सभोवती टाकावे. अर्पण करणाऱ्याने शांत्यार्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशुची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवरील भोवतालची चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुर्द्यापर्यंतचा चरबीचा पडदा, हे सर्व काढावे. मग याचकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करावा. हे शांत्यार्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे. कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा. मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे. त्याने त्या शांत्यार्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरता द्यावा. तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यांवरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी. दोन्ही गुर्दे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा, हे सर्व काढावे. मग याचकाने वेदीवर त्या सर्वांचा होम करावा. या सुवासिक शांत्यार्पणाने परमेश्वरास आनंद होतो. हे अग्निद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल, परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे. तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये. तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील. लेवी अध्याय 4. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, जर कोणी परमेश्वराने निषिद्ध केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले किंवा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात. जर अभिषेक झालेल्या मुख्य याजकाने लोकांवर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोरा परमेश्वरासाठी अर्पावा. त्याने तो गोरा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी आणावा. त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. मग अभिषिक्त याचकाने गोऱ्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपामध्ये न्यावे. याचकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे व परमेश्वरासमोर परमपवित्र स्थानातील अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. मग याचकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे. मग त्या गोऱ्याचे राहिलेले सगळे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यापर्यंतच्या काळजावरील पडद्याची चरबी वेगळी करावी. शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याचकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. गोऱ्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण, अशा प्रकारे सर्व गोरा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केले तर ते सर्वजण दोषी ठरतील. आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरता पापार्पण म्हणून एक गोरा दर्शन मंडपाजवळ आणून अर्पावा. मंडईच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्याचा वध करावा. नंतर अभिषिक्त याचकाने त्या गोऱ्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपामध्ये न्यावे. मग याचकाने त्या रक्तात आपले बोट बुडवून परमेश्वरासमोर अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे. मग त्याने परमेश्वरासमोर दर्शन मंडपामध्ये असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे व बाकीचे सर्व रक्त दर्शन मंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. त्या गोऱ्याची सर्व चरबी याचकाने काढून तिचा वेदीवर होम करावा. पापार्पणाच्या गोऱ्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे. अशा प्रकारे याचकाने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करावे, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल. आधीचा गोरा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोरा याचकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरता पापार्पण होय. एखाद्या अधिपतीने त्याचा देव परमेश्वर याने निषिद्ध केलेले कृत्य केले व चुकून पाप घडले म्हणून तो दोषी ठरला व त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने एक दोष नसलेला बकरा अर्पिण्यासाठी आणावा. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञ पशुचा वध करतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. मग याचकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. शांत्यार्पणाच्या यज्ञ पशुच्या चरबीप्रमाणे याचकाने या बकऱ्याच्याही सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशा प्रकारे त्या अधिपतीच्या पापाबद्दल याचकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्या अधिपतीची क्षमा होईल. सामान्य मनुष्यामधून कोणाकडून चुकून पाप घडले किंवा परमेश्वराने निषिद्ध केलेले एखादे कृत्य केल्यामुळे दोषी तो ठरला आणि त्याने केलेले पाप त्यास कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण म्हणून एक दोष नसलेली बकरी आणावी. त्याने त्या पाप बलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होम बलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा. मग याचकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होम वेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि याचकाने त्या बकरीची चरबी शांत्यर्पणाच्या यज्ञ पशुच्या चरबीप्रमाणे वेगळी काढून तिचा परमेश्वरासाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशा प्रकारे याचकाने त्या मनुष्याकरता प्रायश्चित करावे, म्हणजे परमेश्वर त्यास क्षमा करेल. त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. त्याने त्या कोकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरता त्यास वधावे. याचकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे. त्याने शांत्यर्पणाच्या कोकऱ्याच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याचकाने प्रायश्चित करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. लेवीय अध्याय 5. जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबींसंबंधी त्याने साक्ष द्यावी. तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल. किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मरण पावलेल्या वनपशूला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी न कळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला न कळत स्पर्श केला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्यास नंतर कळाले तर तो दोषी ठरेल. किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठाद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून कोकरांची किंवा करडांची एक मादी कळपातून आणावी आणि मग याचकाने त्या मनुष्याच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे. त्यास कोकरू देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी. त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याचकापाशी आणावी. मग याचकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे. त्याने पक्षाची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करू नये. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी निचरू द्यावे. हे पापार्पण होय. मग याचकाने दुसऱ्या पक्षाचा विधीप्रमाणे होम करावा. याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याचकाने त्या मनुष्याकरता प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल. जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याची ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग सपीट पापार्पण म्हणून आणावे. त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये कारण हे पापार्पण होय. त्याने तो मैदा याचकाकडे आणावा आणि याचकाने त्याच्यातून मुठभर मैदा घेऊन त्याच्या स्मरणाचा भाग म्हणून परमेश्वराच्या चांगुलपणाकरता होम करावा. हे पापार्पण होय. अशा प्रकारे याचकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे आणि मग त्याची क्षमा होईल. अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपीठ याचकाचे होईल. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा दोष नसलेला मेंढा असावा. हे शेकेल पवित्र निवास मंडपातील चलनाप्रमाणे असावे. हे दोषार्पण होय. ज्या पवित्र वस्तूंची विटंबना करून त्याने पाप केले असेल तिची त्याने भरपाई करावी आणि तिच्या किमतीचा पाचवा हिस्सा रक्कम त्याने याचकाला द्यावी. या प्रकारे याचकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्या मनुष्याकरता प्रायश्चित करावे आणि मग त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध केलेली एखादी गोष्ट करून कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल. त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. त्याने दोष नसलेला एक मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा. हे दोषार्पण होय, तू ठरवशील तेवढ्या किमतीचा तो असावा. अशा प्रकारे याचकाने त्या मनुष्याकडून न कळत घडलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करावे आणि मग त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण होय, परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे. लेवीय अध्याय 6. परमेश्वर मोशेला म्हणाला, जर कोणी परमेश्वराविरुद्ध आज्ञेचा भंग करून पाप केले, म्हणजे एखाद्याने गहाण ठेवलेली वस्तू किंवा ठेव या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसवले किंवा लूट करून फसविले व त्याच्यावर जुलूम केला किंवा आपल्या शेजाऱ्याची हरवलेली वस्तू सापडली असता सापडली नाही अशी लबाडी केली व तिच्याविषयी खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने चोरलेली किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची गहाण ठेवलेली वस्तू बुडविली असेल ती किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्यास सापडली असून त्याने परत केली नसेल ती किंवा एखाद्या कामाबद्दल खोटी शपथ वाहिली तर ती त्याने पूर्ण भरून द्यावी व ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पूर्ण भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन त्या वस्तूंच्या किमतीचा पाचवा हिस्सा अधिक भरावा. त्याने परमेश्वरासाठी याचकाने सांगितलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याचकापाशी आणावा. मग याचकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे आणि मग ज्या अपराधांमुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना आज्ञा कर की होमार्पणाचे असे नियम आहेत, होमबली अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत राहू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. मग याचकाने आपला तागाचा झगा व चोळणा अंगात घालून होमार्पणामुळे वेदीवर राहिलेली राख उचलावी व ती वेदीजवळ ठेवावी. मग याचकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी, परंतु वेदीवरील अग्नी जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याचकाने रोज सकाळी त्या अग्नीवर लाकडे ठेवून तो पेटता ठेवावा व त्याच्यावर होमबली रचून शांतर्पणाच्या अर्पणातील चरबीचा होम करावा, वेदीवरील अग्नी सतत जळत ठेवावा, तो विझू देऊ नये. हा अन्नार्पणाचा नियम आहे. अहरोनाच्या मुलांनी ते परमेश्वरासमोर वेदीपुढे आणावे. याचकाने त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ थोडे तेल व धूप घ्यावा व त्याचा वेदीवर होम करावा. ते परमेश्वरासाठी स्मारक भाग म्हणून त्याच्या चांगुलपणासाठीचे सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरलेले व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे. ते खमीर घालून भाजू नये. माझ्या अर्पणातून याचकाचा वाटा म्हणून मी ते त्यास दिलेले आहे. पापार्पण व दोषार्पण यासारखे हेही परमपवित्र आहे. या अर्पणाला खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे. परमेश्वराच्या अर्पणातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या सतत चालू राहावा. या अर्पणास जो स्पर्श करेल तो पवित्र होईल. परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला, अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण अनावयाचे ते हे एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. ते तव्यावर तेलात परतावे. त्यामध्ये तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वरा प्रित्यर्थ सुवास म्हणून अर्पावे. त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून निवडला जाईल त्यानेही असेच अर्पण करावे. कायमचा विधी म्हणून या अन्नार्पणाचा परमेश्वरासाठी पूर्णपणे होम करावा. याचकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा. ते अन्नार्पण खाऊ नये. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना सांग की पापार्पणाचा विधी असा, ज्या ठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पाप बलीचाही वध करावा. तो परमपवित्र आहे. जो याजक पाप बली अर्पील त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा. ज्याला मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र होईल. त्याचे रक्त जर कोणाच्या वस्त्रावर उडाले तर ते वस्त्र तू पवित्र स्थानी धुवावे. मांस जर मडक्यात शिजवले असेल तर ते मडके फोडून टाकावे. पण ते जर पितळेच्या भांड्यात शिजवले असेल तर ते भांडे घासून पाण्याने धुवावे. याचकाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाला ते खाण्याचा हक्क आहे. ते परमपवित्र आहे. आणि ज्या पाप बलीचे थोडे रक्त दर्शन मंडपामध्ये पवित्र ठिकाणी प्रायश्चितासाठी आणले जाईल त्याचे मांस खाऊ नये. ते अग्नीत जाळावे. लेवीय अध्याय 7 दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे. हे अर्पण परमपवित्र आहे. ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा. आणि याचकाने त्या बलीचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी. त्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत. या सर्वांचा याचकाने होम करावा. हे परमेश्वरासाठी होमार्पण आहे. हेच दोषार्पण होय. याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे. ते परमपवित्र आहे. ते पवित्र स्थानी बसून खावे. दोषार्पण पापार्पणासारखेच आहे. त्या दोघांचे विधी एकच आहेत. जो याजक याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे. प्रायश्चित करणाऱ्या याचकाचा त्या होमार्पणाच्या बलीच्या कातड्यावरही हक्क असेल. भट्टीत भाजलेले, कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याचकाचे होईल. प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे. त्या सर्वाचा त्याच्यावर सारखाच हक्क आहे. परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा. त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिटाच्या पतळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या. त्याच्या उपकारस्तुतीच्या शांत्यर्पणाच्या यज्ञासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या. या प्रत्येक अर्पणातून परमेश्वरासाठी प्रत्येकी एक पोळी अर्पावी. शांतर्पणाचे रक्त शिंपडणाऱ्या याचकाचा त्या पोळीवर हक्क आहे. त्याने उपकार स्तुतीसाठी केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञ बलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे. त्यातील काही सकाळपर्यंत ठेवू नये. यज्ञ बलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशीच त्याने ते खावे, आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे. त्या यज्ञ बलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. जर कोणी शांतर्पणाच्या यज्ञ बलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस खाईल तर परमेश्वरास ते आवडणार नाही व तो ते अर्पण मान्य करणार नाही. ते अर्पण अमंगळ होईल. त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वतः जबाबदार राहील. ज्या मांसास कोणत्याही अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये, ते अग्नीत जाळून टाकावे. शुद्ध असणाऱ्यानेच यज्ञ बलीचे मांस खावे. परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांतर्पणाच्या यज्ञ बलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. एखादा मनुष्य जर एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल मग ती अशुद्धता मनुष्याची, पशुची किंवा दुसऱ्या कोणत्या अमंगळ पदार्थाची असो तर तो अशुद्ध होईल आणि परमेश्वरास अर्पण केलेल्या शांतर्पणाच्या यज्ञ बलीचे जर तो मांस खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. परमेश्वर मोशेला म्हणाला, सर्व इस्रायल लोकास असे सांग, तुम्ही बैलाची, मेंढराची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये. परमेश्वरास होमाद्वारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. तुम्ही कुठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्षाचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये. जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकातून बाहेर काढावे. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकास असे सांग, जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांतर्पणाचा यज्ञ बली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा. त्याने आपल्या हाताने परमेश्वरासाठी अर्पणे आणावी. त्याने चरबी व ऊर याचकाकडे आणावा. ते ऊर परमेश्वरासमोर ओवाळले जाईल. हे ओवाळणीचे अर्पण होय. मग याचकाने त्या चरबीचा होम करावा. परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र यांचा होईल. तसेच तुम्ही आपल्या शांतर्पणाच्या यज्ञ बलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याचकाला द्यावी. अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांतर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा. मी परमेश्वर इस्रायल लोकांच्या शांतर्पणाच्या यज्ञ बलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र यांना दिली आहे. हा इस्रायल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्रायल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढ्या पाळावा. परमेश्वराकरता अर्पिलेल्या अर्पणातून हे भाग अहरोन व त्याचे पुत्र यांना देण्यात आलेले आहेत. जेव्हा जेव्हा ते याजक म्हणून परमेश्वराची सेवा करतात तेव्हा तेव्हा त्या समर्पणातून ते भाग त्यांना मिळावेत. देवाची सेवा करणारे याजक म्हणून ज्या दिवशी त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच दिवसापासून असे ठरले आहे. परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने इस्रायल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली व हा त्यांचा पिढ्यानपिढ्या कायमचा हक्क ठरला आहे. हे विधी होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याचकाच्या समर्पणाच्या वेळेचे अर्पण आणि शांत्यर्पण याविषयीचे आहे. इस्रायल लोकांनी परमेश्वराकरता काय अर्पणे आणावीत याविषयी त्याने त्यांना सिनाय रानात आज्ञा दिली. त्यावेळी त्याने मोशेला ह्याप्रमाणे सिनाय पर्वतावर हे विधी लावून दिले. लेवीय अध्याय 8. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोरा, दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन दर्शन मंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी जमली. मग मोशे मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले ते हे. मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंध बांधला, मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली. मग मोशेने त्याच्यावर उरपट बांधला आणि त्याच्या उरीम व थुम्मीम ठेवले, नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुगुट ठेवला. परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते तसेच मोशेने केले. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवास मंडपावर व त्यातील सर्व वस्तूंना अभिषेक करून त्यांना पवित्र केले. अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर 7 वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडून पवित्र केले. मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले. मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे पुत्र यांनी त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंकांना ते लावले. अशा प्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि उरलेले रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले. देवासाठी त्याने ती वेगळी केली. या प्रकारे ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले. गोऱ्याच्या आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुर्दे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले. मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे पुत्र यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवार शिंपडले. मग मोशेने त्या मेंढ्यांचे कापून तुकडे केले. मग त्याचे डोके तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला. त्याची कातडी पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्यांचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले. मग मोशेने दुसरा मेंढा आणला. तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरता होता. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले. मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले. मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली. परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतील एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या. हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले. मग मोशेने त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. अहरोन व त्याचे पुत्र यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते, हे सुवासिक हव्य होय, हे अग्निद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण होते. मोशेने मेंढ्यांच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला. याचकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्यांचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता. परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले. मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्यासहित त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे पुत्र व त्यांची वस्त्रे पवित्र केली. मोशे अहरोन व त्याचे पुत्र यांना म्हणाला, मी सांगितल्याप्रमाणे अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे. तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या, दर्शन मंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका. तुमच्या समर्पणाचा विधी 7 दिवस चालेल. ते 7 दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शन मंडपाच्या बाहेर जाऊ नये. परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे. तेव्हा दर्शन मंडपाच्या दारापाशी तुम्ही 7 दिवस व रात्री रहा. ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाहीतर तुम्ही मराल, कारण मला तशी आज्ञा दिली आहे. तेव्हा मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केली. लेवी अध्याय 9. 8व्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्रायलांचे वडील यांना बोलावले. तो अहरोनाला म्हणाला, पापार्पणासाठी एक निर्दोष गोरा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वरास अर्पण कर आणि इस्रायल लोकास असे सांग, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोरा व एक कोकरू आणा. ही दोन्ही प्रत्येकी 1 वर्षाची व निर्दोष असावी आणि परमेश्वरासमोर शांतर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हास दर्शन देणार आहे. मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शन मंडपाच्या दारापाशी आणले. मग सर्वजण येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्व काही करावे, मग परमेश्वराचे गौरव तुम्हास दिसेल. मग मोशेने अहरोनाला सांगितले, जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व काही कर. वेदीजवळ जाऊन आपली पापबली व होमबली यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकांकडील बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. तेव्हा अहरोन वेदीजवळ गेला व त्याने स्वतःसाठी पापार्पणाचा गोरा वधला. मग अहरोनाचे पुत्र रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यामध्ये बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले. मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. त्याने पापार्पणाची चरबी, गुर्दे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला. मग अहरोनाने मांस व कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले. नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले. अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले. तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला. त्याने त्याची आतडी व पाय धुऊन त्यांचाही वेदीवर होम केला. मग त्याने लोकांचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तो सुद्धा पापार्पण म्हणून अर्पिला. त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला. मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मुठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले. लोकांसाठी शांतर्पणे म्हणून आणलेल्या बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्यांचे रक्त अहरोनाकडे आणले. तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्यांची चरबी, चरबीदार शेपूट, आतड्यांवरील चरबी, गुर्दे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली. त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या उराच्या भागावर ठेवली. मग अहरोनाने त्या सर्वांचा वेदीवर होम केला. अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली. मग अहरोनाने लोकांकडे वळून हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यार्पणे केली होती तेथून तो खाली आला. मोशे व अहरोन दर्शन मंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकास आशीर्वाद दिला. तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकास दिसले. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली. हे पाहून सर्व लोकांनी जय जयकार केला व दंडवत घातले.